कैमरा एक्शन
सेलेब कट्टा। आणि सेलेब कट्ट्यावर आज आपल्या गप्पा सुरू आहेत सिंगर नेहा राजपाल यांच्यासोबत। आणि नेहा मॅम, मला आता हेच विचारायचं होतं की प्रिकॉशन म्हणून सगळ्या लिसनर्सला तुम्ही काय सांगाल, काय एक मेसेज द्याल?
प्रिकॉशन एकच मेन पाळा म्हणजे मास्क वापरणे, एकतर घरी राहणे कारण सरकारने बंदी घातलेली आहे तर ती फॉलो करणं गरजेचं आहे, घरी राहणे आणि जर घराबाहेर जायचं असेल तर मास्क वापरणे आणि हात धुणे, ह्या दीज आर थ्री फंडामेंटल जे तुम्हाला कोरोना व्हायरसच्या इन्फेक्शन पासून लांब ठेवण्यासाठी, आय कॅन गॅरंटी यू जर तुम्ही हे केलं ना तर तुम्हाला कोरोना इन्फेक्शन नाही होणार, सो इट इज प्रिव्हेंटेबल, त्याची काळजी घ्या तुम्ही। प्रिव्हेंशन इज ऑलवेज बेटर देन क्युअर।
बरोबर, नक्कीच नक्कीच। थँक्यू सो मच मॅम, आज गप्पा मारला तुम्ही, आयडिया शेअर केल्या।
थँक्यू आकांक्षा अँड टेक केअर एव्हरीबडी, मस्त रहा, स्वस्थ रहा आणि म्युझिक एन्जॉय करत रहा।
नक्कीच, थँक्यू,
बाय।
93.5 रेड FM बजाते रहो।